आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदंडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दिवाळी पाडवा गुजराती नववर्षानिमित्त देशभर उत्साहाचं वातावरण. काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत 3 दहशतवादी ठार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर कॅनडानं केलेल्या आरोपांवरून भारताकडून तीव्र नाराजी व्यक्त. आणि भारत न्यूझीलंड कसोटी सामन्यात आजही दिवसभरात 15 गडी बाद. पहिला डावा अखेर मोठी आघाडी घेण्याची संधी भारतानं गमावली. आज कार्तिक शुद्ध प्रतिपदा बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा हा दिवस 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक मानला जातो. त्यामुळे घर वाहन किंवा आभूषणं खरेदीसाठी आजचा मुहूर्त साधण्याकडे बहुतेकांचा कल असतो. आज बाजारपेठांमध्ये भेटवस्तू तसंच मोबाईल फोन्स आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदीही मोठ्या प्रमाणात होत आहे. मोठी दुकानं मॉल्स घाऊक बाजारपेठा सराफ कट्टे गजबजले आहेत. याशिवाय अनेकांनी ऑनलाईन खरेदीलाही पसंती दिली आहे. विक्रम संवत 2081ला आजपासून प्रारंभ झाला. देशाच्या अनेक भागात हा नववर्षाचा प्रारंभ मानला जातो. गुजराती नववर्षानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमांवर शुभेच्छा दिल्या. हे नवीन वर्ष सर्वांसाठी आनंद सफलता आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो अशी कामना त्यांनी व्यक्त केली. आज देशभरात गोवर्धन पूजा साजरी झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गोवर्धन पूजेनिमित्त समाज माध्यमांवरून देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान मुंबईत उद्या रेल्वेच्या सर्व मार्गांवर दिवसभर कोणताही मेगाब्लॉक नसल्याची माहिती मध्य आणि पश्चिम रेल्वेनं दिली आहे. राज्यात सत्ता परिवर्तन आवश्यक आहे. संपूर्ण बदल करण्याची ताकद ज्यांच्यात आहे त्यांना बळ दिलं पाहिजे. त्यासाठी महाविकास आघाडी हा पर्याय आहे असं माजी मुख्यमंत्री शरद पवार आज म्हणाले. बारामतीमध्ये ते वार्ताहरांशी बोलत होते. महाविकास आघाडीच्या सामुदायिक परिवर्तनानं आपण परिवर्तन आणू शकतो आणि चित्र बदलू शकतो असं ते म्हणाले. सध्या राज्यातली आणि देशातली आर्थिक परिस्थिती गंभीर आहे. काही महत्वाचे प्रश्न हाताळण्यात राज्यकर्त्यांना अपयश आलं आहे. केंद्र सरकारच्या अर्थ विभागाच्या मंत्रालयानं रँकिंग केलं आहे. जे राज्य पहिल्या नंबरवर होतं त्याचा नंबर पहिल्या 5 मध्येही नाही असा दावा त्यांनी यावेळी केला. विधानसभा निवडणुकीसाठी विमानानं एबी फॉर्म पोहोचवला असे अनेक जिल्ह्यातून ऐकतोय. सत्ताधारी पक्षाकडून उमेदवारांना अर्थसहाय्य दिलं जातं, त्यासाठी पोलीस दलाच्या गाड्या वापरल्या जातात असा आरोप त्यांनी केला. वंचित बहुजन आघाडीचे आमदार निवडून आले तर आरक्षणावरील हल्ला थांबवता येईल असं वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज पुण्यात सांगितलं. एससी एसटी ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी ही अस्तित्वाची लढाई आहे असंही ते म्हणाले. श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं 18 विधानसभा मतदारसंघाचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी 7:10 अस्मिता वाहिनीसह प्रादेशिक वृत्त विभागाच्या युट्यूबवरून प्रसारित केला जात आहे. या कार्यक्रमात उद्या बुलढाणा जिल्ह्यातल्या मतदारसंघाचा आढावा आपल्याला ऐकता येईल. झारखंड विधानसभा निवडणुकीच्या घोषणेपासून आतापर्यंत राज्याच्या विविध भागातून 135 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या बेकायदा वस्तू आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली. आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी 29 गुन्हे दाखल झाले आहेत. माओवाद्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उत्तर प्रदेश मध्य प्रदेश छत्तीसगड आणि ओदिशाच्या सीमांवर संयुक्त कारवाई सुरू आहे. काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलं आणि दहशतवाद्यांमध्ये आज झालेल्या चकमकीत 3 दहशतवादी ठार झाले. श्रीनगर शहराच्या खान्यार परिसरात सुरक्षा दलांची शोध मोहीम सुरू असताना दहशतवाद्यांसोबत चकमक झाली. यात एक दहशतवादी ठार झाला. उस्मान उर्फ छोटा वलीद असं मारल्या गेलेल्या दहशतवाद्याचं नाव असून तो बराच काळ सक्रिय होता आणि काश्मीर खोऱ्यातल्या अनेक दहशतवादी गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग होता अशी माहिती काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक व्ही के बिर्दी यांनी दिली. या कारवाईत जम्मू काश्मीर पोलिसांचे 2 आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाचे 2 असे 4 जवान जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असल्याचंही त्यांनी सांगितलं. अनंतनाग जिल्ह्यातही काही दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलीस आणि सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली होती. या शोध मोहिमेदरम्यानच दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार केला. त्याला दिलेल्या प्रत्युत्तरात 2 दहशतवादी ठार झाल्याचं लष्करानं कळवलं आहे. ओदिशातल्या सुंदरगड जिल्ह्यातल्या गायकाना पल्ली गावाजवळ पहाटेच्या सुमारास एमसीएल टपोरिया मार्गावर ट्रेलर ट्रक आणि व्हॅनमध्ये झालेल्या अपघातात 5 जण ठार तर 7 जण जखमी झाले. या अपघातात 5ही जणांचा जागीच मृत्यू झाला असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्यानं हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबद्दलचे कॅनडाचे उपमंत्री डेव्हिड मॉरिसन यांनी तिथल्या राष्ट्रीय सुरक्षा स्थायी समितीसमोर केलेल्या आरोपाबद्दल भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं नवी दिल्लीतल्या कॅनेडियन उच्चायुक्तालयातल्या प्रतिनिधीला काल बोलावून याबाबत निषेध नोंदवला. अशा प्रकारे बेजबाबदार वक्तव्य केल्यास त्याचा उभयपक्षी संबंधांवर गंभीर परिणाम होऊ शकतो असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं. कॅनडात कार्यरत काही भारतीय अधिकाऱ्यांवर नजर ठेवली जात असल्याचं या अधिकाऱ्यांनी केंद्र सरकारला कळवलं असून त्याचा जयस्वाल यांनी निषेध केला. कॅनडामध्ये यंदा दिवाळीनिमित्तचे कार्यक्रम रद्द झाले याबाबत ते म्हणाले की दुर्दैवानं तिथलं वातावरण असहिष्णू आणि अतिरेकी बनलं आहे. कॅनडात सध्या वास्तव्याला असलेले भारतीय विद्यार्थी आणि हंगामी कामगार यांच्याकडे सरकारचं लक्ष आहे असंही त्यांनी सांगितलं. भारत चीन सीमेवर देमचोक आणि देमसांग परिसरामध्ये भारताच्या बाजूने गस्त सुरू झाली असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं. युक्रेन रशिया युद्धात रशियाला मदत केल्याचा ठपका ठेवून अमेरिकेनं भारतीय कंपन्यांवर बंदी घातल्यासंदर्भात जयस्वाल म्हणाले. यासंदर्भात सरकार अमेरिकन अधिकाऱ्यांशी संपर्कात असल्याचंही त्यांनी सांगितलं. आजच्या काळात भारतानं जगाचा मित्र म्हणून स्वतःचं स्थान निर्माण केलं असल्याचं प्रतिपादन परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं एका पुस्तक प्रकाशनाच्या समारंभात बोलत होते. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी क्रिकेट मालिकेतल्या मुंबईच्या वानखेडे मैदानावर सुरू असलेल्या 3रा आणि अखेरच्या सामन्यात आज दुसऱ्या दिवशी दोन्ही संघांचे मिळून 15 गडी बाद झाले. आजच्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडनं आपल्या दुसऱ्या डावात 9 बाद 171 धावा केल्या होत्या. भारताच्या वतीनं रवींद्र जडेजा यानं न्यूझीलंडचे 4 तर रविचंद्रन अश्विन यानं 3 गडी बाद केले. न्यूझीलंडच्या वतीनं यंग विल यानं सर्वाधिक 51 धावा केल्या. आज सकाळी भारतानं आपला पहिला डाव 4 बाद 86 धावांवरून पुढे सुरू केला. काल नाबाद असलेल्या शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांनी 5व्या गड्यासाठी 96 धावांची भागीदारी करत भारताचा डाव सावरला. गिल यानं 90 तर पंत यानं 60 धावांची खेळी केली. मात्र पंत बाद झाल्यानंतर भारताचे उर्वरित फलंदाज ठराविक अंतरानं बाद होत गेले आणि भारताचा पहिला डाव 263 धावात आटोपला. त्यामुळे भारताला केवळ 28 धावांची आघाडी मिळाली. न्यूझीलंडच्या एजाज पटेल यानं भारताचा निम्मा संघ तंबूत परतवला. देशभरात पेन्शन विभाग आणि ॲम्प डिजिटल जीवन प्रमाणपत्र योजना येत्या 1 ते 30 नोव्हेंबर दरम्यान राबवण्यात येत असून पहिल्याच दिवशी 1,80,000 अधिक पेन्शनधारकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेसाठी पेन्शनधारक घरच्या घरी स्मार्टफोन कॅमेराचा वापर करून चेहरा स्कॅन करून हे प्रमाणपत्र जमा करू शकतात. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या राष्ट्रीय साधन सहयोग्यता शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत वर्ष 2024-25 साठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर नव्याने अर्ज सादर करण्याची आणि अर्ज नूतनीकरण करण्याची अंतिम तारीख येत्या 15 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातल्या गुणवंत विद्यार्थ्यांची इयत्ता 8वीनंतर होणारी गळती रोखण्यासाठी आणि त्यांचं शालेय शिक्षण 12वीपर्यंत पूर्ण करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती दिली जाते. श्रोते हो, गेल्या काही वर्षांमध्ये सायबर फसवणूक, ऑनलाईन फसवणूक, डीप फेक, डिजिटल अरेस्ट प्रकार वाढले आहेत. या सर्व प्रकारच्या फसवणुकीपासून स्वतःचं रक्षण कसं करायचं, फसवणूक झाल्यावर तक्रार कुठे करायची, या सर्वांची माहिती महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे आज आपल्याला माहिती देणार आहेत. आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर या बातमीपत्रानंतर ही मुलाखत आपल्याला ऐकता येईल. दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात हवेचा निर्देशांक अद्याप अतिशय वाईट आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं दिलेल्या माहितीनुसार आज संध्याकाळी 6 वाजता दिल्लीत हवेचा निर्देशांक 336 इतका नोंदवला गेला. शहराच्या काही ठिकाणी हा निर्देशांक 400 पार गेला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दिवाळी, पाडवा, गुजराती नववर्षानिमित्त देशभर उत्साहाचं वातावरण. काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत 3 दहशतवादी ठार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर कॅनडानं केलेल्या आरोपांवरून भारताकडून तीव्र नाराजी व्यक्त. आणि भारत न्यूझीलंड कसोटी सामन्यात आजही दिवसभरात 15 गडी बाद. पहिला डावाखेर मोठी आघाडी घेण्याची संधी भारतानं गमावली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.